श्री दासबोध दशक तेरावा नामरूप समास दहावा शिकवण निरूपण
श्री राम पाले माळा सुमन माळा फळमाळा बीज माळा पाषाण माळा कवडे माळा सूत्रे चालती स्फटिक माळा मोहरे माळा काष्ठ माळा गंध माळा धातु माळा रत्न माळा जाळ्या वोली चांदोवे परी हे तंतुने चालते तंतुनस्ता विष्कळित होते तैसे म्हणो आत्मयाते तरी साहित्य न पडे तंतु समणी वोविला तंतु मध्ये चिराहिला आत्मा सर्वांगी व्यापला पाहना का आत्मा चपळ सहज गुणे दूरी काये चळो जाणे म्हणून दृष्टांत देणे साहित्य न घडे नानावल्लीत जळांश उसा मध्ये दाटला रस परी तो रस आणि बाकस एक नव्हे देही आत्मा देह अनात्मा त्याहून परतो परमात्मा निरंजनास उपमा असे चिना राया पासून रंकवरी अवघ्या मनुष्यांचिया हारी सगट समान सरी कैसी करावी देव दानव मानव नीचयोनी हीन जीव पापी सुकृति अभिप्राव उदंड आहे एकांशे जग चाले परी सामर्थ्य वेगळाले एका संगे मुक्त केले एका संगे रव रव साकर माती पृथ्वी होये परी ते माती खाता नये गरळ आपण भे काये परी ते खोटे पुण्यात्मा आणि पापात्मा दोहीकडे अंतरात्मा साधु भोंदु सीमा सांडूच नये अंतर एक तो खरे परी सांगाते घेऊन येती महारे पंडित आणि चाटे पोरे एक कैसे मनुष्य आणि गधडे राजहंस आणि कोंबडे राजे आणि माकडे एक कैसी भागीरथीचे जळ आप मोरी संवदणी ते आप कुश्चिळ उदक अल्प सेववेना या कारणे आचार शुद्ध त्या उपरी विचार शुद्ध वीतरागी आणि सुबुद्ध ऐसा पाहिजे शूराहून मानिले लंडी तरी युद्ध प्रसंगी नरकाडी श्रीमंत सांडून बराडी सेविता कैसे एका उदके सकळ जाले परी पाहून पाहिजे सेविले सगट अवघेच घेतले तरी ते मूर्खपण जीवनाचेच झाले अन्न अन्नाचे झाले व मन परी व मनाचे भोजन करिता नये तैसे निंद्य सोडून द्यावे वंद्य ते हृदय धरावे सत्कीर्तीने भरावे भूमंडळ उत्तमासी उत्तम माने कनिष्ठास ते न माने म्हणून करंटे देवाने करून ठेवले सांडा अवघे करंटपण धरावे उत्तम लक्षण हरिकथा पुराण श्रवण नीतिन्याये वर्तायाचा विवेक राजी राखणे सकळ लोक हळूहळू पुण्यश्लोक करीत जावे मुलाचे चालीने चालावे मुलाच्या मनोगते बोलावे तैसे जनास शिकवावे हळूहळू मुख्य मनोगत राखणे हेची चातुर्याची लक्षणे चतुर तो चतुरांग जाणे इतर ती वेडी वेड्यास वेडे म्हणून ये वर्म कदापि बोलू नये तरीच घडे दिग्विजये निस्पृहासी ಉದಂಡ ಸ್ಥಳೀ ಉದಂಡ ಪ್ರಸಂಗ ಜಾಣೋನಿ ಕರಣೆ ಯಥಾ ಸಾಂಗ ಪ್ರಾಣಿ ಮಾತ್ರಾಚಾ ಅಂತರಂಗ ಹೋನ ಜಾವೆ ಮನೋಗತ ರಾಖೋನ ಜಾತಾ ಪರಸ್ಪರೆ ಹೋಯೇ ಅವಸ್ಥಾ ಮನೋಗತ ತೋಡಿತಾ ವ್ಯವಸ್ಥಾ ಬರೀ ನಾಹಿ ಯಾ ಕಾರಣೆ ಮನೋಗತ ರಾಖೇಲ ತೋ ಮೋಠಾ ಮಹಂತ ಮನೋಗತ ರಾಖತಾ ಸಮಸ್ತ ಉಢೋನ ಯೇತಿ.
ಇತಿ ಶ್ರೀ ದಾಸಬೋಧೆ ಗುರುಶಿಷ್ಯ ಸಂವಾದೆ ಸಿಕವಣ ನಿರೂಪಣ ನಾಮ ಸಮಾಸ ದಹವಾ.